श्री दासबोध दशक दहावा जगत ज्योति नाम समास आठवा प्रचित निरूपण
श्री राम ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहेल ते शाहाणे येरवेडे दैन्यवाणी प्रचिती वीण नानारत्ने नानानाणी परीक्षून न घेता हानी प्रचित न येता निरूपणी बैसोच नये तुरंग शस्त्र दमून पाहिले बरे पाहाता प्रचिती साले तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी बीज उगवेलसे पाहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे प्रचित आलिया ऐकावे निरूपण देही आरोग्यता जाली ऐसी जना प्रचित आली तरी मग आगत्य घेतली पाहिजे मात्रा प्रचिती विण औषध घेणे तरी मग धडची विघडणे अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपण प्रचिती स नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग जाणावे ठकिले देखत देखता शोधून पाहिल्या विण काही तरी एक कारण होणार नाही निर्वाण प्राणास घडे म्हणून अनुमानाचे कार्य भल्यानी कदापि करू नये उपाय पाहाताव पाये नेमस्त घडे पाण्यातील म्हैसीची साठी करणे हे बुद्धीच खोटी शोधिल्या विण हिंपुटी होणे घडे विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकिले मैंदे मैंदावे केले परीते शोधिले पाहिजे शोधल्या विण अन्न वस्त्र घेणे तेणे प्राणास मुकणे लटिक्याचा विश्वास धरणे हेची मूर्खपण संगती चोराची धरिता घात होईल तत्वता ठकुसिंतरो शोधिता ठाई पड़े गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी नाना कपट परोपरी शोधून पाहावे दिवाळखोराचा मांड पाहता वैभव दिसे उदंड परी ते अवघे थोतांड भंड पुढे तैसे प्रचिती वीण ज्ञान तेथे नाही समाधान करून बहुतांचा अनुमान अन्हीत जाले मंत्र यंत्र उपदेशिले नेण ते प्राणी ते गोविले जैसे झाकून मारिले दुखणाईत वैद्य पाहिला परी कच्चा तरी प्राण गेला पोराचा येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे तरीच मग त्यासी साजे आत्महत्या रे पण जाणत्यावरी गर्व केला तरी नेण त्या करिता बुडाला येथे कोणाचा घात झाला बरे पाहा पापाची खंडणा झाली जन्म यातना चुकली ऐसी स्वये प्रचित आली म्हणजे बरे परमेश्वरास ओळखिले आपण कोणसे कळले आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे ब्रह्मांड कोणी केले कासयाचे उभारले मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचिती वीण हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम लटिके मानी तो अधमोधम येथार्थ जाणावा येथे बोलण्याची झाली सीमा निणता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी। माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभु सलागे। म्हणून सत्याची बोलिले करत्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ, तेची पुढे निरूपण बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावध अंतःकरण घातलेची घालावे, सूक्ष्म निरूपण लागले तेथे बोलिलेची मागुते बोलिले, श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणूनिया। प्रचित पाहाता निकट उडून जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागे, परिपाठेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे, ऐसी साकडी दोही कडे म्हणून बोलिलेची बोलणे घडे, दोनी राखोनिया कोडे उकलून दाऊ, परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोनी राखोन निरूपण, श्रुते परम विचक्षण विवरोत पुढे।
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास आठवा।